चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भीमाशंकर साखर कारखान्यानं दिलं कोरोना प्रतिबंधक साहित्य। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर साखर कारखान्यानं पीपीई किट 200, हँडग्लोव्ज 2000, मास्क 2000, सॅनिटायझर 5 लिटर प्रमाणे 100 नग याप्रमाणे असणारं कोरोना प्रतिबंधक साहित्य शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना दिलं। राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक असणारं हे कोरोना प्रतिबंधक साहित्य तहसीलदार शेख यांनी स्वीकारलं।